सुख हे मानण्यावर असतं, हेच खरं. सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असू देत, पण सुखाचे क्षण आपण सर्वांनी अनुभवलेले आहेत आणि ते सुख चिरंतन राहावं यासाठीच आपली सर्व धडपड असते. दुःख येतं ते अपेक्षा भंगामुळे, अपयशापोटी, निराशेपोटी. मग ते काळजीला जन्म देतं. काळजीपोटी जीव अस्वस्थ होतो, मग त्याचं संतापातही रूपांतर होतं. मग निरसता म्हणजे डिप्रेशन यांनाही आपण जागा करून देतो. सुख दुःखांची साखळीच असते. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख. काही सुखांच्या सलग साखळ्या तर कधी दुःखांच्या डोंगरा एवढ्या साखळ्या. सुखाची तहान भागवताना समाधान दूर कुठे वाहून जाता कामा नाहीये. सुख, समाधान आणि शांती मिळवण्यासाठी आपला दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा. आजच्या कार्यक्रमात सुख दुःख सांगणारी, त्यातलं मर्म सांगणारी गाणी आपण आज आपल्यासाठी निवडलेली आहेत. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचं कल्पनासूत्र आहे, सर्वेपि सुखिनः सन्तु.